तेरा।
अरे कोणीतरी दानवीर या धरतीवर आज शिल्लक आहे का?
थरथरणारे वृद्ध बोल कुठून तरी आले, भोवतीच्या शांततेला चिरत गेले। सर्वांनी एकदम माना वळविल्या पराकुटीच्या आश्चर्यानं। एका वृद्ध ब्राह्मणानं युद्धात कामी आलेल्या आपल्या पुत्राचं प्रेत शोधून काढलं होतं, पण त्याचा दहनविधी करण्यासाठी लागणारंही धन निर्धन अशा त्या एकाकी वृद्धाजवळ नव्हतं। तो आर्तपणे चित्कारत भेटेल त्या जिवंत जखमी योद्ध्याला गाठून आपला सुरकुतलेला हात पसरत सम्रांगणावर गर्र गर्र फिरला होता। युद्धाच्या वणव्यात माणुसकी होरपळून निघाल्यामुळे एकही योद्धा त्याच्या आक्रोशाकडे लक्ष द्यायला तयार नव्हता। गर्दी पाहून आशेनं तो आम्ही उभे होतो तिथं आला होता। योद्ध्याच्या कड्यात कोणता महावीर अंतिम श्वास मोजतो आहे वगैरे काहीच माहीत नसल्यामुळे तो बाहेरूनच ओरडत होता।
अरे कोणीतरी दानवीर या धरतीवर आज शिल्लक आहे का?
त्याची मान लडलडत होती, हातातील आधाराची काठी थरथरत होती। त्याचे थरथरणारे कातर बोल जखमी करण्याच्या जडशीळ होणाऱ्या कानात शिरताच दानवीर या शब्दाशी निगडित असलेला त्याचा दिव्यात्मा क्षणात पाझरला। त्याचं संपूर्ण शरीर एकदम कसं तरी थरथरलं, साथ न देणारे कंठाचे धागेही त्यानं क्षणात नमवून टाकले। चित्रसेनाकडे पाहत तो बोलला अगदी स्पष्ट,
चित्रसेन याचक।
लगबगीनं कड्याबाहेर जात त्यानं त्या वृद्ध ब्राह्मणाच्या हाताला धरून त्याला आत आणून पित्यासमोर उभं केलं। त्या वृद्धाचे भुरके पांढरे केस विखुरले होते, सुरकुत्यांच्या जाळ्यात डोळे गुरफटले होते, मान लडलडत होती।
बोल ब्रह्मवरा, इच्छा काय?
समोर हात पसरलेल्या त्या वृद्धाला पाहताच त्या जखमी सेनापतीचे ओठ थरथरले। त्या महावीराच्या कंठातून ओघळलेले दाट रक्ताचं थारोळ पाहून तो वृद्ध स्वतःच्या पुत्र निधनाचं भयानक दुःखही विसरला। आर्जवानं म्हणाला,
काही नाही हंगराज, काही नाही।
त्या वृद्धानं अनेक वेळा त्याच्याकडून दान घेतलं होतं, तो अशा घायाळ स्थितीत एकाकी मरणोन्मुख स्थितीत त्याच्याकडे आता काय मागणार होता? ही आणि हीच वेळ भोवतीच्या पांडवांना खरा ज्येष्ठ कौंतेय कसा आहे हे दाखविण्याची होती। पांडवांना लौकिक आणि त्याला पारलौकिक श्रेष्ठत्व देण्याची होती। मी पुढं होत त्याच्या कानाजवळ जात म्हणालो, या वृद्धाजवळ युद्धात कामी आलेल्या पुत्राचा अंत्यसंस्कार करण्यासाठी लागेल एवढंही धन नाही, तो त्यासाठी एखादा दानवीर शोधत आहे।
दानवीर,
तो स्वतःशीच अस्फुट पुटपुटला। एकदम त्यानं आपले डोळे गपकन मिटले, इतस्तता हात पाय हलवून तो तळमळू लागला, असह्यतेनं मुठी वळू लागला। त्या याचकाला कोणतं दान द्यावं ते त्याला सुचेना, त्याची कोंडी फुटेना, छातीवरचं लोहत्राण लप लप खालीवर होऊ लागलं। काय करणार होता तो आता? त्याचं दानशूरत्व आता या अंतिम क्षणी कळुंजून जाणार होतं। लोखंडी शस्त्र आणि लोहत्राणं यांशिवाय भोवतीच्या कुठल्याही योद्ध्याच्या अंगावर एक साधा फुटका मणीही नव्हता। सोनेरी किरीट उरले होते, पण ते पांडवांच्या मस्तकांवर। त्याचे तळमळणारे हात पाय एकदम एकाएकी थांबले। कसल्या तरी निर्धारानं त्यानं पुन्हा आपले निमुळते डोळे उघडले। त्यातून एक अनावर अद्वितीय तेज नुसतं ओसंडून चाललं होतं।
चित्रसेन पाषाण,
त्यानं चित्रसेनला आज्ञा केली। आपल्या पित्याची आज्ञा पाळणारा चित्रसेन उठला, त्यानं दूरवर जाऊन एक पाषाण खंड आणला। चित्रसेनाला समोर पाहताच त्याचे निळे डोळे एका विलक्षण अबोध अशा तेजानं तळपू लागले। तो धडाधडा बोलू लागला, सर्व शक्ती एकवटून,
चित्रसेन त्या पाषाणानं माझ्या मुखातील सोनेरी दात पाडून ते याचकाला।
ताण पडल्यानं तो क्षणभर थांबला. कंठातील बाणांमुळे होणाऱ्या तीव्र यातनांना थोपविण्यासाठी त्यानं डोळे घट्ट मिटले. चित्रसेन उभ्या उभ्याच थरथरू लागला. त्याच्या पित्यावर त्याचं नितांत प्रेम होतं. या अंतःकाळीत त्याच्या चरणांवर फुलं उधळायची सोडून प्रत्यक्ष त्याचे दात पाडायचे हे कठीण महाकठीण कर्म तो कसा काय करू शकला असता. त्या पंचवीशीतल्या उभारीच्या तरुणाच्या अंगाला कंप सुटला. कपाळावर घामाचं थारोळ साठलं.
चित्रसेन!
त्याच्या आवाजाला धार आली. लोहत्राणावर आदळणाऱ्या बाणाच्या पात्यासारखा त्याचा आवाज होता.
तुला कुरूंच्या सेनापतीची ही आज्ञा आहे चित्रसेन.
त्याच्या आवाजात अधिकाराची विलक्षण धार होती. त्याची आज्ञा भोवतीच्या कुठल्याही वीराला मोडता येणार नव्हती. भोवतीच्या योद्ध्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. सर्वांचे डबडबलेले डोळे चित्रसेनावर खेळले. तो थरथर कापतच होता. दिवसभर रणांगणात सिंहासारखा लढणारा तो वीर आता सशासारखा थरथरत होता. एका जागी संवेदनाहीन झाल्यासारखा खेळला होता. त्याच्या कपाळावरचे घामाचे थेंब हातातल्या पाषाणावर टपकले.
चित्रसेन!
त्याचे ओठ आता थरथरू लागले. डोळे आग पाकडू लागले. तो क्रोधानं आपल्या पुत्राकडे पाहू लागला. अवज्ञा करणाऱ्या सैनिकाकडे सेनापतीनं पाहावं तसं. अंगावर वीज पडल्यासारखा चित्रसेन झटकन पुढे झाला. तो कितीही झालं तरी त्याचाच अंकुर होता. चित्रसेनाला पुढं झालेला पाहताच त्याचे डोळे आनंदानं चमकले. क्षणातच त्यानं ते घट्ट मिटून कंठाभोवतीच्या वेदनांहून आता दातांच्या मुळांतून येणाऱ्या असह्य वेदना सहन करण्यासाठी आपल्या हातांच्या भक्कम मुठी वळल्या. निमुळत्या डोळ्यांभोवतीचं सोनेरी कातळं संकोचलं. नेहमी सूर्यस्तोत्राचे पावन मंत्र उच्चारणारं आपलं विमल मुख त्यानं विस्फारलं. पूर्ण उमललेल्या टवटवीत सूर्यफुलासारखं सूर्यफुलातील परागदंडासारखेच दाटावाटीनं बसलेले शुभ्रदात चमकले. त्यातील दोन दात सुळ्यासारखे संपूर्ण सोन्यानं मढविले होते. ते पिवळी सतेज किरण फेकू लागले. सूर्य तेजात तळपू लागले. उरातून उफाळणारा उमाळा निकरानं गळ्यातच थोपवून चित्रसेनानं हातातील पाषाण उंचावला. अनेकांनी डोळे मिटून घेतले. कोणत्याही युद्धभूमीवर साकारलं नसेल असं सत्य कुरुक्षेत्रावर साकारत होतं.
खाड खाड!
दोन आवाज कुरुक्षेत्राच्या भूमीत विरले. हातातील पाषाण फेकून अनावर झालेला हुंदका आपल्या वीर पित्याला ऐकवणार नाही, कधीही मानवणार नाही म्हणून चित्रसेन तीरासारखा भोवतीचं कड फोडून स्फुंदत स्फुंदत बाहेर धावला. शक्तिपात झाल्यासारखा त्या दानवीराचे सुंदर सोनेरी दात निखळून त्याच्याच तोंडात पडले. त्या दातांच्या मुळांतून उफाळलेलं रक्त गालावरून ओघळत त्याच्या कंठावरच्या जखमेच्या रक्तात मिसळू लागलं. टप टप कुरुक्षेत्रावर ठिपकू लागलं. भोवतीच्या योद्ध्यांचे अश्रूही पाझरू लागले. त्यानं मोठ्या कष्टानं तोंडातील दात हातात घेतले. आता त्याचे डोळे विलक्षण असाधारण तेजानं तळपत होते. कधी कधी उमटणारी खळी गालावर उमटत होती. तो थरथरत तुटकपणे बोलू लागला.
याचका, हे दान, रक्तानं माखलेलं हे अपवित्र दान कसं तुझ्या पवित्र हातावर ठेवू.
पुन्हा सर्वांच्या अंगावर काटाच काटा उभा राहिला. त्याची जीवनाची अचूक कल्पना काय होती हेच माझ्याशिवाय भोवतीच्या कुणालाही समजू शकत नव्हतं. समजलं तरी ते कधीही पचू शकत नव्हतं. हातातील दातांवरचे रक्ताचे डाग कसे घालवावेत हे न समजल्यानं पुन्हा असह्य झालेल्या त्याच्या तळपणाऱ्या नीलवर्णी डोळ्यांतून अश्रूंची संततधार पाझरू लागली. डबडबत्या नेत्रांनी त्यानं अमीन टेकडीकडे कलत चाललेल्या आकाशातील आपल्या पित्याकडे क्षणभर पाहिलं. एकटक अविचल. दुसऱ्याच क्षणी जाणिवेची एक अद्भुत गूढ सूक्ष्म तार त्याला चेतावणी देऊन निघून गेली. जीवनभर जे जे अतर्के होतं ते असाच तो करीत आला होता. डोळ्यांतून पाझरणाऱ्या अश्रूंच्या धारेत त्यानं हातातील रक्तमय दात धरले. अविरतपणे अखंडपणे डोळ्यांतून अश्रू पाझरत राहावे म्हणून तो अविचलपणे एकटकपणे सूर्यबिंबाकडे पाहतच राहिला. त्याच्या अथांग मनात भावनांचा कसला महाभयानक कल्लोळ माजला असेल याची कल्पनाही करता येत नव्हती. प्रत्यक्ष मलाही त्याच्या सोनेरी दातांवरचं रक्त त्याच्या विशुद्ध अश्रुत वाहून गेलं. दात स्वच्छ झाले, सूर्यकिरणात चमचम तळपू लागले, परावर्तित किरण फेकू लागले, त्याहून त्याचे डोळे आनंदाच्या विलक्षण समाधानाच्या उर्मीनं तळपू लागले. मनगटातील अर्धवट तुटलेल्या निशिगंधाच्या मालेतील एक फूल उपटून त्यानं ते दातांवर ठेवलं. ते दान आपल्या भव्य कपाळाला लावून त्यानं हसत हसत हात उंचावला. याचकाला दान देण्यासाठी आता ते दान सर्व विधीनिशी पूर्ण शुचित दान झालं होतं. जगात अनेकांनी दान केलं असेल पण मरणाच्या दारातील एवढं चित्त थरारक उत्तुंग एकनिष्ठ अजोड दान तो एकटाच करू जाणत होता. पहिला पांडव, ज्येष्ठ कौंतेय, सूर्यपुत्र, अजोड दानवीर. सभोवतालच्या असंख्य मुखांतून सहजोद्गार बाहेर पडले. साधू साधू, धन्य धन्य. थरथरणारा वृद्ध ब्राह्मण पुढे झाला. आता ते दान स्वीकारणच भाग होत. थरथरत्या ओंजळीत त्यानं ते दान घेतलं. त्याच्या वृद्ध डोळ्यांतून पाझरलेले कृतज्ञ अश्रू त्या दोन सोनेरी दातांवर आणि अर्धवट तुटक्या निशिगंधाच्या फुलांवर पडले. त्या वृद्ध याचकाला वंदन करण्यासाठी तो मान झुकविण्याचा प्रयत्न करू लागला. कंठातील बाणानं त्याला ते शक्य होईना. तो वृद्ध न राहून बोलला,
दानवीर कर्ण, जिनं तुला जन्म दिला ती माता धन्य आहे. ज्या भूमीनं तुझा देह पोचला तीही भूमी धन्य. दानवीर कर्ण, आर्यावर्तात तुझ्यासारखा एकनिष्ठ दानवीर झाला नाही, भविष्यात कधीही होणार नाही.
ते बोल तळमळीचे होते. थरथरणारी मान आणि ओघळणारी अश्रू सावरीत तो वृद्ध ते अजोड दान घेऊन आपल्या पुत्राच्या मृतदेहाकडे जाण्यासाठी वळला. तो वृद्ध ब्राह्मण वेशात आलेला प्रत्यक्ष सूर्यदेव तर नव्हता. त्याला समाधानानं परतताना पाहून क्षणाचाच सोबती असलेल्या त्या दानवीराच्या मुखावर एक अस्पष्टशी हास्याची लकेर तरळून गेली. कोणतं समाधान होतं त्या हास्यात? सर्वांनाच ते समजू शकत नव्हतं. अर्जुनाच्या हातातील धनुष्य आणि भीमाच्या खांद्यावरील गदा आता थरथरत होती. एवढी अचाट सहनशक्ती पाहूनही त्यांना कळत नव्हतं की तो सूत पुत्र नव्हता. नाही, तो सूर्यपुत्र होता, कौंतेय होता, त्यांचा, त्यांना शोभून उरणारा ज्येष्ठ बंधूच होता. पण त्यांना ते अद्याप माहीत नव्हतं. त्याचे समाधानी डोळे अजूनही भिरभिरत कोणाला तरी शोधतच होते. दुर्योधनाला. शुद्धीवर आलेला दुर्योधन पळत धापावत आला. मगरानं पाणी फोडावं तसं भोवतीचं कडव फोडून आत घुसला.
महाबाहो, मित्र हो रंगराज.
तो त्याला पाहताच कितीतरी भेदकपणे चित्कारला. आयुष्यात कधी नव्हते ते त्याच्या घाऱ्या डोळ्यातही अश्रू तरळले. त्याचे सख्खे 80 बंधू ठार झाले होते. पण त्यांच्यासाठी सुद्धा तो कधीही एवढा विरघळला नव्हता, कळवळला नव्हता. त्यानं दुर्योधनाला डोळ्यांच्या संकेतानंच आपल्या जवळ बोलावलं. आता तो अगदी शेवटचं दान करू इच्छित होता. शेवटचं आणि महत्वाचं दान, विचारांचं दान.
मित्रवर,
माझ्या मृत्यूबरोबरच हे विनाशी युद्ध थांबव. त्याचे थरथरणारे ओठ पाहताना सर्व हळहळले. खरोखरच त्याचं अंतरंग अथांग होत.
नाही अंगराज, नाही मित्रा, तुझ्यासारख्या महापराक्रमी वीरानं माझ्यासाठी बलिदान पत्करावं आणि मी मात्र मृत्यूच्या भयानं समेट करावा, हे मला लांछनास्पद आहे. जर मृत्यू पितामहांना, गुरुद्रोणांना आणि आज तुलाही घेरू शकतो, तर मी काय आणि कोणीही काय चिरंजीव नाही. तुझ्यासाठीच ते चालू राहील.
दुर्योधनानं एक जळजळीत कटाक्ष माझ्यावर आणि अर्जुनावर फेकला. दुसऱ्याच क्षणी गुडघे टेकून त्याचा दीर्घ बाहू हातात घेऊन तो एवढा निग्रही कौरव नेता स्फुंदू लागला. चित्रसेनाहून भयानक. कर्णानं दुसऱ्या हातात थोपटून दुर्योधनाला शांत केलं. आता तो कणाकणांनी पृथ्वीचा त्याग करू इच्छित होता. दात आणि कंठ यांतून झालेल्या अविरत रक्तस्रावानं त्याला आता वारंवार ग्लानी येऊ लागली. अश्वत्थामेनं पुढं होत त्याचं मस्तक प्रेमभरानं आपल्या मांडीवर घेतलं. रक्तस्रावानं आता त्याच्या डोळ्यांवर एकसारखी झापड येऊ पाहत होती. मला वाटलं होतं की दुर्योधन त्याला या अंतकाळी त्याची अंतिम इच्छा काय आहे म्हणून विचारेल, पण दुःखावेगानं त्याला तेवढं भानच राहिलं नव्हतं. दुर्योधनाचं जीवन आता कण्यांतून निखळलेल्या रथचक्रासारखं झालं होतं, दिशाहीन. त्या दानवीराचे श्वास आता अडखळू लागले. अर्धवट झापडलेले डोळे सूर्यबिंबाशी एकरूप होऊ लागले, लय पाहू लागले. त्याचा सुंदर देह अचल होत होता. त्याच्या दमदार श्वासोच्छ्वासाबरोबर लयीत वरखाली होणारं विशाल छातीवरचं लोहत्राण आता मंद मंद स्पंदू लागलं. त्याची अंतिम इच्छा विचारण्याचं सर्व नैतिक उत्तरदायित्व आता केवळ एकट्या माझ्यावर येऊन पडत होतं. केवळ एकट्या माझ्यावरच. झटकन मी पुढे झालो. त्याच्या पाळ तुटलेल्या कानांजवळ तोंड नेत हळूच फुटफुटलो. कौंतेया, तुझी अंतिम इच्छा? त्यानं झापडणारे निमुळते डोळे निर्धारानं पुन्हा उघडले. दोन अश्रुबिंदू त्याच्या डोळ्यात तरळलेले मला स्पष्ट दिसत होते. कसले होते ते? दुःखाचे? पश्चात्तापाचे? छे, धन्यतेचे, कृतार्थतेचे. मी स्वतः त्याला कौंतेया म्हटलेलं ऐकून धन्य झाल्याचे. तोही हळूहळू पुटपुटू लागला. द्वारकाधीशा, माझी अंतिम इच्छा की तूच माझा अंत्यसंस्कार एका कुमारीभूमीवर करावा. कुमारीभूमी. त्याचा आवाज अत्यंत क्षीण झाला होता. कुमारीभूमी म्हणजे? त्याला अचूक काय पाहिजे होतं ते मला नीटपणे कळलं नाही म्हणून मी पुटपुटलो. होय, कुमारी. ज्या भूमीवर कधीच तृणांकुर सुद्धा उगवले नसतील, उगवणार नाहीत. माझी दुःख ती पुन्हा या मर्त्यभूमीवर कधीच कोणत्याही रूपात उगवू नयेत. म्हणून ही पंच महाभूते कुमारी भूमीत लय. त्याचा आवाज आता अत्यंत क्षीण व अस्पष्ट होत चालला होता. त्याची ती धक्का देणारी विलक्षण अंतिम इच्छा ऐकून मीही स्तिमित झालो. तो अर्धवट बोलत होता. त्याला आणखी काही सांगायचं तर नसेल म्हणून मी माझे कान त्याच्या अगदी ओठांजवळ नेले, टवकारून ऐकू लागलो एकचित्तानं. तो अस्पष्ट अर्धवट शब्द उच्चारत होता, ली ली माता माता न न. तो काय म्हणू इच्छित होता ते माझ्याशिवाय कोणालाच स्पष्ट सांगता आलं नसतं. तो ऋषाली म्हणत होता की पांचली, तो कुंती माता म्हणत होता की राधा माता, शोण म्हणत होता की अर्जुन. मी ताडलं, तो दोन्हीही म्हणत होता. आता त्याच्या तोंडातून अस्पष्ट शब्दही बाहेर पडेनासे झाले. सूर्यबिंबावर खिळलेल्या निळ्या बाहुल्या कणभरही चळत नव्हत्या. त्याच्या ओठांच्या हालचालींवरून तो काय म्हणत होता ते मी ओळखू शकत होतो. अर्घ्यदान करणाऱ्या एका एकनिष्ठ सूर्यपुत्राचे ते शेवटचे शब्द होते. ओठांच्या हालचालींवरून नक्कीच सवितृ मंत्राचे, गायत्री छंदातले ते दिव्य बोल होते. ओम भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यम. एकाएकी त्याच्या ओठांची तीही हालचाल क्षणात थांबली. सर्वांनी श्वास रोखले. त्याचा आकाशदत्त श्वास पूर्ण थांबला. छातीवरचं स्पंदणारं लोहत्राण आता शांत झालं, स्थिर झालं. महान तेजस्वी असा, डोळे दिपविणाऱ्या एका प्रखर तेजाचा प्रचंड स्रोत क्षणात सर्वांसमक्ष त्याच्या हृत्कमलातून बाहेर पडून आकाशमंडलातील पश्चिम क्षितिजावर अमीन टेकडीच्या माथ्यावर रेंगाळणाऱ्या विशाल अशा लाल लाल सूर्यबिंबाकडे प्रचंड गतीनं झेपावला. क्षणात त्या रसरशीत तप्त हिरण्य गर्भात लय पावला. त्या जात्या महान तेजानं सभोवतीच्या सर्वांचे डोळे दिपले, अंधारले. त्या मृत्युंजय महावीराचं महानिर्वाण झालं. 14. कर्ण पडला तेव्हा टेकडीच्या माथ्यावरचा मावळणारा सूर्य क्षणभर एकाएकी सतेज होऊन परशुचा आकार घेत दुसऱ्या क्षणासाठीही न रेंगाळता पटकन क्षितिजा पार झाला. सारी पश्चिम अंधुक दिसू लागली. वायुलहरीत चमचमणारे दवबिंदू खाली पडून विरले. चारी दिशा प्रकाशहीन झाल्या. धरती दीन झाली. अश्वत्थाम्यानं आवेगानं पुढं होऊन कर्णाच्या भव्य कपाळाचं दीर्घ अवघ्राण केलं. दुर्धनानं त्याचा हात घेऊन स्वतःच्या कपाळाला लावला. चित्रसेन त्याच्या त्या निमुळत्या नितळ चरणांवर कोसळला. कर्णाचा दिव्यात्मा ज्या चिरंतन देदीप्यमान प्रकाश केंद्रातून आला होता त्या तेजोनिधीत परत विराम पावला. तरीही त्याची कुडी सप्राण दिसावी इतकी सतेज दिसत होती. थोड्या वेळापूर्वी कर्णानं चरणार्पण केलेला मुकुट मी उचलला आणि पुनरपी त्याच्या दाट सोनेरी केसांवर हळुवार हातानं बसविला. कुरूंचा तिसरा सेनापती चिरनिद्रा घेत होता. अश्वत्थामेनं त्याच्या कंठात रुतून बसलेला तो अंजलिक बाण बाहेर उपसून काढला आणि स्वतःच्या मस्तकावरील त्या नित्याच्या धवल वस्त्रानं त्याचं सूर्यबिंबासारखं गोल मुख आच्छादून टाकलं. पांडवांना घेऊन मी शिबिराकडे वळलो. सारं आसमंत भयानक अन भेसूर दिसत होतं. सारेच अबोल होतो. कुठंतरी लांबवर टिटवी अशुभ झाल्याचं कर्कशत होती. दूर लांबवर एक उंचसा पांढरा घोडा थकून जाऊन चिखलपट्टीत खाली बसलेला दिसत होता. जिवंत घोडा आणि बसलेला, मला आश्चर्य वाटलं. पांडवासमवेत मी अर्जुनाच्या शिबिरात आलो त्यावेळी मूक झालो होतो. दारात राजमाता उभी पाहताच माझं मूक अधिकच शुष्क पडलं. अर्जुनाला वाटलं आपण कर्णाला आज सम्रांगणात कंठस्नान घातलं तेव्हा आपलं कौतुक करायलाच ती येथवर शिबिरापर्यंत धावत आली असावी. माते आशीर्वाद दे. झटकन पुढं होऊन त्यानं आपल्या मातेच्या चरणांना वंदन केलं आणि अभिमानानं आशीर्वादाची मागणी केली. मातेच्या मुखातला अंशुकाचा बोळा त्याला दिसावा इतका उजेड भोवती नव्हता. तेवढं भानही अर्जुनाला नव्हतं आणि दिसून तरी आता त्याचा काय उपयोग होता. मी राजमातेच्या थरथरणाऱ्या पाठीवर हात ठेवून तिला शिबिराच्या आतील दालनात नेण्याच्या मिशानं तो प्रसंग सावरला. क्षणमात्रच मी ती आणि पांडव एकत्र आलो. पण युद्ध वस्त्र बदलण्याच्या निमित्तानं पांडव बाहेर पडले. शिबिरात केवळ मी आणि कुंतीदेवीच उरलो. आणि मग मात्र त्या महान स्त्रीचा मनोनिग्रह बांध फोडून स्फुंदू लागला.
केशवा, अरे त्याचं अखेरचं दर्शन तरी.
दाटून आलेल्या उमाळ्यामुळे तिला अधिक बोलावलं नाही. ओंजळीतलं मुख वर सुद्धा करवलं नाही. वीर जननी राजमाते, शोक आवर. एक तर आता गेलाचे, हातचे पाच घालवू नकोस. आज मध्यरात्री मी तुला त्याचं दर्शन घडवीन. या क्षणी तरी गोप्यच राहावयास हवं. तिनं नेत्रकडा टिपल्या. अनेक विटंबना, असंख्य समर प्रसंग पाहिलेली ती निग्रही वीर माता मध्यरात्री कर्णाच्या प्रत्यक्ष कलेवराजवळ आली. त्यावेळी मात्र वादळात सापडलेल्या एखाद्या कवंडाळीच्या वेलीसारखी थर थर कापू लागली. जमिनीशी खिळलेली तिची पावलं पुढं पडता पडेनाशी झाली. मी तिचा हात धरून तिला बळेच तिच्या सूर्यपुत्राजवळ आणलं. ओंजळीत झाकलेलं आपलं मुख वर करण्याचं धैर्यच तिला होईना. अश्वत्थाम्यानं आच्छादलेलं वस्त्र मी कर्णाच्या शिरावरून दूर केलं. वरची फुलं इतस्तता विखुरली गेली. कर्ण कसा झोपल्यासारखा शांत शांत दिसत होता. त्याचा सोनेरी मृतदेह पलीतेच्या धूसर प्रकाशातही तळपत होता. मोठ्या निर्धारानं ओंजळे दूर करून तिनं नेत्र वर उचलले मात्र आणि दुसऱ्याच क्षणी पुत्रा असा टाहू फोडून ती संवेदना शून्य होऊन खाली कोसळू लागली. मी तिला सावरली. हो, आता मीच एकटा तिला जीवनभर सावरणारा होतो. पंधरा. युद्धाचा 18वा दिवसही संपला. भीमानं दुर्धनाची मांड चिणून आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. पांडवांचा निर्विवाद विजय प्रस्थापित झाला. 19व्या दिवसाच्या मावळतीच्या लांबट पडछाया रणक्षेत्रावर अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. सम्रांगणभर प्रेतांचा खचच खच पडला होता. अमीन टेकडीच्या थेट पायथ्यापर्यंत अशी वीतभर सुद्धा जागा मोकळी नव्हती की तिच्यावर प्रेत पडलेलं नव्हतं. दूरवर एक शुभ्र अश्व दिसत होता. होता मात्र बसलेला. माझं कुतूहल जागृत झालं आणि मी त्या घोड्याच्या दिशेनं चालू लागलो. केव्हाचं तरी मी कर्णाचं कलेवर धुंडाळत होतो. घोड्याजवळ येताच मला आश्चर्याचा धक्का बसला. माझी शंका खरी ठरली. तो कर्णाचा वायुजीतच होता आणि धन्याच्या शवाजवळ अद्याप बसून होता. शेपटाची चौरी धन्याच्या मुखावर ढाळीत. माझा ऊर भरून आला. पाझरलेल्या डोळ्यांनी मी त्या मूक जनावराला पाहून घेतलं. पांडवांच्या विजयाचं उरलं सुरलं समाधानही आता नाहीसं झालं होतं. वाटत होता तो नियतीचा अनाकलनीय विस्मय. उजव्या हातातला आसूड डाव्या हातात घेत मी पुढे झालो. प्रेमभरानं त्या जनावराला थोपटलं तसं त्याचं शुभ्र कातडं शरीरभर थरारलं. सारथी म्हणून असलेल्या माझ्या अनुभवाचा उपयोग झाला. चक चक करून संकेत करताच ते जातीवंत जनावर उमगलं आणि खूर जमिनीवर बळानं रोवून पटकन उठून उभं राहिलं. त्याच्या धण्याचा सोनेरी मृतदेह मी अलगद उचलून त्याच्या विशाल पाठीवर आणून ठेवला. धण्याची अखेरची दौड नीट सांभाळून न्यावयास हवी या काळजीनं तो वायुजित अश्व आता मंद संथ चालू लागला. आम्हाला अमीन टेकडी चढून जायचं होतं. वाटेत मी कृपाच्या शिबिरातून जळणारा पैता बरोबर घेतला. मी आणि वायुजित टेकडी चढून वर आलो. त्यावेळी अंतर्धानीच्या सूर्यनारायणाची अस्पष्ट कोर क्षितिजावर डुबली. टेकडीच्या या माथ्यावर एक विस्तीर्ण काळा कातळ पसरलेला होता. अग्निसंस्काराचं साहित्य अगोदरच तिथं तयार ठेवण्याची व्यवस्था मी केली होती. त्या कुमारी भूमीवर चंदनाच्या मोळ्यांची चितार असलेली होती. वायुजिताच्या पुष्ट पाठीवरून मी माझा कर्ण उचलला आणि सरणावर ठेवला. पलिता हातात घेऊन मी क्षणभर त्याचं मुख न्याहाळण्याचा यत्न केला. थरथरत्या हातानं पलितेची ज्योत लाकडांच्या चौडीला भिडवली. थोड्याच वेळात ज्वालांचे पिवळे तांबडे अग्निपक्षी आकाशात झेपावू लागले. अग्निकेंद्रातून जन्माला आलेला तो आकाशपुत्र जीवनभरची आग पचवून आता शेवटी अग्निमय होणार होता तसा वायुजित खिंकाळून थैथळाट करू लागला. मी हातातील पलिता खिन्नपणे चितेत फेकला आणि त्या जनावराजवळ आलो. त्याला सांभाळावयास हवं होतं. मी त्याला चुस्कारलं आणि त्याची आयाळ कुरवाळू लागलो. मलाही त्याची सोबत हवीशी वाटू लागली. माझं मन सुन्न सुन्न होतं. बधीर मनानं मी चितेकडे बघत होतो. आणि वायुजिताची आयाळ पुन्हा पुन्हा कुरवाळीत होतो. एकाएकी तो श्वेत अश्व फुरफुरला आणि कान टवकारून आम्ही आलो होतो त्या वाटेकडे मान वळवून पुन्हा पुन्हा पाहू लागला. शुभ्र वस्त्र धारण केलेली एक स्त्री हळूहळू पुढं येत होती. मी सरकलो. ती वृषाली होती. एकटक अचल डोळे, अंगावरची वस्त्र ओली, एक एक धीम पाऊल टाकीत ती येत होती. आकाश कन्येसारखी. तिचे दोन्ही हात जोडलेले होते. इकडे तिकडे कुठंच न पाहता ती थेट चितेजवळ जात होती. पांढऱ्या पाषाणाच्या चालत्या मूर्तीसारखी. खांद्यावरचं अंशुक पडून गेल्याचं भानही तिला नव्हतं. माझ्या समोरून ती पुढं पुढं गेली आणि तडक समोरच्या चितेत शिरली. मी स्तंभित झालो. भान आल्यावर मी वृषालीला मनोमन आशीर्वाद दिला. आसुड्याच्या दंडानं तिचं अंशुक चितेत टाकण्यासाठी उचललं. पदराला गाठ पाहून ते मी चितेत न झोपता आश्चर्यानं मागं घेतलं. अग्निप्रवेश करून पतीला चिरालिंगन देण्यास निघालेल्या सतीला हा मोह तरी कशाचा? शंकेनं मी गाठ सोडली. खापराचा तुकडा, फुटक्या घड्याचा एक तुकडा. मी संभ्रमित झालो. कर्णाचा अंत्यसंस्कार आणि वृषलीचं आत्मसमर्पण यांची स्मृती म्हणून जवळ राहू द्यावा या इच्छेनं मी तो तुकडा चितेत फेकून देण्यासाठी उंचावलेला हात तसाच खाली घेतला आणि तो तुकडा माझ्या पितांबराच्या शेवात बांधून घेतला. आसूड खांद्यावर टाकून वायुजिताचा कंठबंध पकडून मी परत निघालो. टेकडीची उतरण उतरू लागलो. त्यावेळी माझ्या शोधात असलेले पांडव चितेच्या ज्वाला पाहून टेकडीवर धावत येत असलेले मला स्पष्ट दिसत होते. कारण फरफरणाऱ्या पलित्यांची संख्या 5 होती. ते पांडवच होते. पण आता उशीर झाला होता. फार फार उशीर झाला होता.